प्रेषितांची कृत्ये अध्याय 14. पौल व बर्नबा इकुन्या शहरात गेले. ते तेथील यहुदी सभास्थानात गेले. प्रत्येक शहरात गेल्यावर ते असेच करीत. तेथील लोकांशी ते बोलले. पौल व बर्नबा इतके चांगले बोलले की पुष्कळ यहुदी लोकांनी व ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला. परंतु काही यहुदी लोकांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी यहुदीतर लोकांची मने भडकावली आणि बंधुजनांविषयीची मने वाईट केली. म्हणून पौल व बर्नबाने त्या ठिकाणी बरेच दिवस मुक्काम केला आणि धैर्याने येशूविषयी सांगत राहिले. पौल व बर्नबाने देवाच्या कृपेविषयी संदेश दिला. देवाने त्यांना पौल व बर्नबाला चमत्कार व अद्भुत कृत्य करण्यास मदत करून ते जे काही सांगत होते ते खरे ठरविले. परंतु शहरातील काही लोकांना यहुदी लोकांची मते पटली. दुसऱ्या लोकांना पौल व बर्नबाचे म्हणणे पटले. त्यांनी विश्वास ठेवला. त्यामुळे शहरात दोन गट पडले. काही यहुदी तर लोक, काही यहुदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्नबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पौल व बर्नबा यांना दगडमार करून मारावायचे होते. जेव्हा पौल व बर्नबा यांना त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले. ते लुस्त्र व दर्बे या लुकवनियेच्या नगरात गेले आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले. त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सुवार्ता सांगितली. लुस्त्र येथे एक मनुष्य होता. त्याचे पाय आदू होते. तो जन्मताच पांगळा जन्मला होता व कधी चालला नव्हता. पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे पाहिले. पौलाने पाहिले की देव त्याला बरे करील असा त्या मनुष्याचा विश्वास झाला आहे. तेव्हा पौल मोठ्याने म्हणाला,
तुझ्या पायावर उभा राहा.
तेव्हा त्या मनुष्याने उंच उडी मारली आणि चालू लागला. पौलाने केलेले लोकांनी जेव्हा पाहिले तेव्हा ते आपल्या लुकवनी या भाषेत ओरडले. ते म्हणाले,
देव माणसासारखे झाले आहेत. ते आमच्याकडे खाली आले आहेत.
लोकांनी बर्नबाला ज्युपिटर म्हटले व पौलाला मर्क्युरी म्हटले कारण पौल मुख्य बोलणारा होता. ज्युपिटरचे मंदिर जवळ होते. या मंदिराचा पुजारी काही बैल व फुले घेऊन वेशीजवळ आला. पुजारी व लोकांना पौल व बर्नबा यांची उपासना करण्यासाठी त्यांच्या पुढे बळी द्यावयाचा होता. परंतु ते काय करीत आहेत हे जेव्हा पौल व बर्नबा यांना समजले तेव्हा त्यांनी आपले कपडे फाडले व लोकांच्या गर्दीत शिरले आणि मोठ्याने म्हणाले,
लोकांनो, ह्या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही. तुम्हाला जशा भावना आहेत तशाच आम्हालाही आहेत. आम्ही तुम्हाला सुवार्ता सांगायला आलो. आम्ही तुम्हाला हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे. खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले. भूतकाळात देवाने सर्व राष्ट्रांना त्यांना जसे पाहिजे तसे वागू दिले. परंतु देवाने अशा गोष्टी केल्या की त्याद्वारे तो खरा आहे हे सिद्ध व्हावे. तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो. तो तुम्हाला आकाशातून पाऊस देतो. योग्य वेळी तो तुम्हाला चांगले पीक देतो. तो तुम्हाला भरपूर अन्न देतो व तो तुमची अंतकरणे आनंदाने भरतो.
पौल व बर्नबाने ह्या गोष्टी लोकांना सांगितल्या व मोठ्या प्रयासाने आपणास यज्ञ अर्पिण्यापासून त्यांना परावृत्त केले. नंतर आंतुखिया व इकुन्या येथील काही यहुदी लोक तेथे आले. त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली आणि पौलाला दगडमार केला. त्यात पौल मेला असे समजून त्यांनी त्याला ओढत नेऊन नगराबाहेर टाकले. येशूचे शिष्य पौलाभोवती जमा झाले. मग पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी ते दोघे दर्बेला गेले आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांना शिष्य केले. त्यानंतर ते लुस्त्र, इकुन्या आणि अंतुखिया नगरांना परत आले आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले. त्यांनी आपल्या विश्वासात आढळ राहावे म्हणून उत्तेजन दिले. ते म्हणाले,
अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.
पौल व बर्नबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनाची नेमणूक केली. त्यांनी या वडिलांसाठी उपास आणि प्रार्थना केल्या. प्रभू येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजण होते. म्हणून पौलाने व बर्नबाने त्यांना प्रभूच्या हाती सोपविले. पौल आणि बर्नबा पिसिदिया प्रदेशातून गेले. नंतर ते पंफुलिया येथे आले. त्यांनी पिरगा शहरात देवाचा संदेश दिला. नंतर ते अत्तालिया शहरात गेले. नंतर तेथून पुढे पौल व बर्नबा सिरिया येथील अंतुखिया समुद्रामार्गे गेले. जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी अंतुखियापासूनच केली होती. जेव्हा ते तेथे पोहोचले तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलाविले आणि देवाने त्यांच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या. तसेच दुसऱ्या देशातील यहुदीतर लोकांमध्ये देवाने कसे दार उघडले ते सांगितले. नंतर ते शिष्यांबरोबर तेथे बरेच दिवस राहिले.